गेल्यावेळी आपण ज्या विषयावर चर्चा केली तोच विषय आज आपण पुढे नेणार आहोत. तुम्ही हे जाणताच की आपली आध्यात्मिक क्षमता आपल्या शारीरिक आणि भावनिक क्षमतेतून घडते. या आधीच्या भागामध्ये आपण हे थोडक्यात पाहिलंयच की आपल्या शारीरिक क्षमतेमुळे आपण जीवन जगण्याचा स्तर कसा सुधारू शकतो, कसा समृद्ध करू शकतो, आणि त्यामुळेच जोपर्यंत आपण जगत आहोत तोपर्यंत आपण क्रियाशील राहतो. आता आजच्या भागामध्ये आपण आपल्या भावनिक क्षमतेविषयी चर्चा करणार आहोत. भावनिक क्षमता म्हणजे नेमकं काय? आध्यात्मिक मार्गावर यशस्वी वाटचाल करण्यासाठी भावनिक क्षमता एक प्रभावी साधन कसं ठरतं? आपण आपली भावनिक क्षमता कशी वाढवू शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील स्पष्टीकरणात सापडतील. असं बऱ्याच वेळा आढळतं की बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात त्यांच्या भावनांना प्रथम आणि सर्वोच्च स्थान देतात. खूप लोकांना असंच वाटतं की त्यांच्या भावनाच त्यांना माणूस हा दर्जा देतात आणि भावनांमुळेच त्यांचं आयुष्य सुंदर सुखकारक होतं. जरी भावना आपल्याला आपल्या मानवी पैलूंशी जोडत असल्या तरीही भावनाच आपल्या कमकुवतपणाचं कारण ठरतात. जेव्हा आपण एखादा निर्णय आपल्या भावनांवर विसंबून सहजपणाने घेतो तेव्हा नेहमीच आपल्या लक्षात येतं की त्या निर्णयामुळे आपल्या वाट्याला शेवटी फक्त दुर्दशा आणि पश्चातापच येतो. हे असं होण्याचं कारण असं की भावना नेहमीच आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेला झाकळून टाकतात. जेव्हा आपल्यावर भावनांचा पगडा असतो तेव्हा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विवेकपूर्ण निर्णय घेण्यास आपण अपयशी ठरतो. आपल्याला आपल्या भावनांमधून तयार झालेल्या पूर्वकल्पित दृष्टीनंच आपण कुठल्याही प्रसंगाकडे बघतो आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या प्रसंगी ठाम अचूक निर्णय घेण्याची गरज असते तेव्हा तसा योग्य निर्णय घेण्यात आपण असफल ठरतो. भावनांमुळे नेहमीच परिणामी खूप गुंतागुंत असलेलं जाळं निर्माण झालेलं दिसतं. आपल्या मनातून स्मरणाऱ्या या भावनांची मुळं नेहमीच द्वैतामध्ये दृढ असतात. एखाद्या भावनिक व्यक्तीकडून आपल्याला समान प्रतिसाद कधीच मिळू शकत नाही, कारण असा मनुष्य नेहमीच जिथं त्याच्या भावना नेतील तिथं भरकटण्यासाठी अगदी कटिबद्ध असतो. आणि म्हणूनच जो मनुष्य स्वभावतःच भावनिक आहे तो क्वचितच आयुष्याच्या प्रवासामध्ये तग धरू शकतो. या चर्चेनंतर एखाद्याच्या मनात असे प्रश्न तयार होतील की मग खऱ्या अर्थानं आयुष्य कसं जगावं? मनुष्यानं त्याच्या सर्व भावनांकडे दुर्लक्ष करून आयुष्य यंत्रवत जगावं का? त्यानं हृदयशून्य होऊन इतर लोकांच्या भावनांचाही प्रतिसाद देऊ नये का? खरं तर या सर्व प्रश्नांचं उत्तर विभागलेलं आहे. जेव्हा हे तुमच्या स्वतःच्या बाबतीत घडत असेल तेव्हा नेहमी हे लक्षात ठेवा की तुमच्या भावनांनी तुमच्या कृतींचा ताबा घेता कामा नये. अर्थातच हे बोलणं सोपं आहे आणि कृतीत आणणं तेवढंच अवघड आहे. मनुष्यानं नेहमीच त्याच्या भावनांच्या बाबतीत सतर्क राहायला हवं. त्यांना अंतर्मुख होऊन हे पडताळायला हवं की त्याच्या भावना खरोखर त्याच्या कृतीवर अधिकार गाजवतायत का. पण असं करताना साधकानं हे बघायला हवं की या प्रक्रियेत तो निर्दयी आणि भावनिकदृष्ट्या उदासीन तर झाला नाही ना. कारण असं नेहमी दिसतं की जेव्हा आपल्या भावना दुखावल्या जातात तेव्हा परिणामी आपण इतरांच्याही भावनांचा विचार करत नाही. पण असं होता कामा नये, नाहीतर तुम्ही नेहमीच इतरांच्या द्वेषास पात्र ठराल. साधकानं ध्येयपूर्ती करता काय करायला हवं? तर त्यानं संवेदनशीलता आणि सामंजस्य म्हणजे सेन्सिटिव्हिटी आणि सेन्सिबिलिटी यामध्ये अचूक समतोल साधायला हवा. साधकानं त्याच्या भोवती असणारा हा भावनिक प्रवाह नीट समजावून घेऊन निर्विकारपणे स्वतःचा निर्णय घ्यायला हवा, जो त्या परिस्थितीच्या विवेकपूर्ण परीक्षणावर आधारलेला असेल. असं केल्यानं शेवटी त्याच्या असं लक्षात येईल की त्याच्या अशा निर्णयांमुळे त्याच्या भविष्यातलीही काही मोठी समीकरणं सोडवली जातील. भावना म्हणजे खरोखर आपल्या गोंधळलेल्या मनाचा क्षणिक आवेग. त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं आणि त्यास स्वीकारणं म्हणजे तर केवळ मूर्खपणाच. मग आपण काय साधायला हवं? तर आयुष्याप्रती एक परिपूर्ण हितकारक विचारसरणी, की ज्याच्यामुळे इतरांप्रती आपली भावनिक ग्रहणक्षमता उच्च असेल आणि तरीही आपण मात्र स्वतः निर्विकार विवेकी राहून योग्य निर्णय घेऊ शकू आणि अशा मार्गावर सहजपणे प्रगती करू शकू जो जातो अंतिम मुक्तीकडे.